चीनीमंडी.com पॉडकास्ट। कारखान्याने भागवली ऊस थकबाकी। लक्सर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे 31 मार्च पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ऊसाची थकबाकी यापूर्वीच भागवण्यात आली आहे। बुधवारी साखर कारखाना व्यवस्थापनाने 1 ते 15 एप्रिल दरम्यान खरेदीचा 26.7 करोड रुपयाचा चेकही ऊस समितीकडे सोपवलाय। कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांनी याला अनुमोदन दिले। ऊस समितीचे प्रभारी सचिव गौतम नेगी यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा अहवाल तयार करून 2 दिवसांच्या आत बँकांना पाठवला जाईल। याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील।